chinimandi.com podcast. चाऱ्याची टंचाई, चाऱ्यासाठी वाढली ऊसाची मागणी. नाशिक येथील कृषी क्षेत्र परिसरात हिरवा मका पुरेसा उपलब्ध होत नसल्यामुळे मोठ्या जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी आता शेतकऱ्यांनी ऊसाचा पर्याय शोधलाय. यामुळे ऊसाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागातील सायखेडा, चांदोरी, चाटोरी, हिवरगाव, करंजगाव, म्हाळसा कोरे, सोनगाव या गावांमध्ये शेतकरी ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. परिपक्व झालेला ऊस शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना अथवा स्वतःच्या वाहनांनी रसवंती अथवा ऊस लागवडीसाठी किंवा जनावरांच्या चाऱ्यासाठी विकला जातो. गेल्या वर्षीच्या समाधानकारक पावसामुळे सर्वच पिकांनी जोम धरला, पण यंदा कोरोना आणि त्यामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे मार्च ते मे महिने रसवंतीगृह पूर्णपणे बंद होती. तसेच कारखान्यांचा गाळप हंगामही संपला होता, त्यामुळे ऊसाची मागणी कमी झाली. या साऱ्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक बाजूवर तर झालाच. ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आहेत. पंचाळे, देवपूर, मिठसागरे या भागातील शेतकरी व्यापाऱ्यांना 1200 ते 1400 रुपये प्रतिटन भावाने ऊस विकत आहेत. हाच ऊस व्यापारी 40 किलोमीटर अंतरावर जाऊन 2400 रुपये प्रतिटन भावाने विकत आहेत. सध्या हिरवा मका शेतात उपलब्ध होत नसल्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी दाही दिशा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असताना आता चाऱ्यासाठी ऊसाला मागणी वाढली आहे. ऊसाचा 1 टन चारा 5 जनावरांसाठी पुरतो. सध्या इतर कुठलाच पर्याय नसल्याने शेतकरी महागड्या भावाने ऊस खरेदी करत आहेत.